पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मुनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत संसारीक दायज समितीच्या 46व्या अधिवेशनाचे उक्तावण करतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी आज सरकारान सर्वपक्षीय बसका आपयल्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओन अंदू मे म्हयन्यात 19.50 लाख निवळ सदस्य जोडल्यात. केरळात मल्लप्पुरम जिल्ह्यातल्या 14 वर्सां पिरायेच्या भुरग्याक निपा व्हायरसाची पुष्टी झाल्या. बायलांच्या आशिया कप टी20 क्रिकेट सर्तीत आज श्रीलंकेन अ गटांतल्या म्हत्वाच्या मॅचीन भारत युएई आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपमान संसारीक दायज समितीच्या 46व्या अधिवेशनाचे उक्तावण करतले. या वेळार प्रधानमंत्री उपस्थितांक उद्देशून उलोवप करतले. भारतान पहिलेच खेप संसारीक दायज समितीची बसका जाता. ही बसका या महिन्याच्या 31 तारीख मेरेन चलतली. संसारीक दायज समितीची बसका वर्सांतल्यान एकदां जाता. जागतिक दायजाकडे संबंधित वेगवेगळ्या बाबींचे व्यवस्थापन करपाची आनी जागतिक वारसा स्थळांच्या यादी नोंद करता त्या स्थळांबाबत निर्णय घेवपाची जापसालदारकी या समितीचेर आसता. हे बसकेन संसारीक दायज वळेरेन नव्या सुवातींच्या नामांकनाचे प्रस्ताव, सध्याच्या 124 संसारीक दायज मालमत्तेचे संवर्धन अहवाल, आंतरराष्ट्रीय मजत आनी संसारीक दायज निधीचो वापर आनी हेर मुद्द्यांचेर चर्चा जातली. सुरू जावपा आशिल्ल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आज सर्वपक्षीय बसका आपयल्या. हे बसके वेळार संसदेच्या दोन्ही सभाघरांचे कामकाज सुरळीत चलपा खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान सहकार्याची विनंती करतले. अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिन्याच्या 22 ते फुडल्या महिन्याच्या 12 तारीख मेरेन चलतले. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलयाक सादर करतले. नरेंद्र मोदी सरकाराच्या 3र्या कार्यकाळाचे हे पहिले अर्थसंकल्प आसतले. फाटल्या महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बसकेत उलोवप करताना हे अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणाचे आणि फुडाराच्या दृष्टीचं प्रभावी दस्तावेज थारतले असे सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार 2 नवी विधेयकां मांडपाची शक्यताय आसा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओन अंदू मे म्हयन्यात 19.50 लाख निवळ सदस्य जोडल्यात. एप्रील 2018 वर्सा पहिली वेतनपट आकडेवारी जारी झाल्या उपरांत एका महिन्यात नोंद झाली ही सगळ्यांत चड वाढ आसा. कामगार आणि रोजगार मंत्रालयान निवेदनात म्हळां की मे 2024 वर्सा सुमार 9.85 लाख नव्या वांगड्यांची नोंदणी झाल्या असे आकडेवारी प्रमाण दिसून येतात. नव्या सदस्याच्या संख्येत एप्रिल 2024च्या तुलनेत 10.96% वाढ झाल्या. मे 2023 वर्सा तुलनेत निव्वळ सदस्यांच्या वाढीत 19.62% वाढ झाल्याचे वार्षिक विश्लेषणातल्यान दिसून येतं असे मंत्रालयान म्हणा. सदस्य संख्येतली ही वाढ अनेक घटकांक लागून जाऊ शकता, ज्यातून रोजगाराच्यो वाढिल्ल्यो संधी, कर्मचाऱ्यांच्या फायद्याविषयी वाढती जागरूकता आणि ईपीएफओच्या उपक्रमाच्या व्याप्तीचा वाढतो प्रभाव हांचो आसपाव जाता. सुमारे 14 लाख सदस्य ईपीएफओंतल्यान भायर सरले आणि उपरांत परतून ईपीएफओंत सामील झाले असे आकडेवारी वेल्यान अधोरेखित जाता. केरळात मल्लप्पुरम जिल्ह्यातल्या 14 वर्सां पिरायेच्या भुरग्याक निपाह व्हायरसाची पुष्टी झाल्या. केरळच्यो भलायकी मंत्री विना जॉर्ज हांणी सांगले, पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीन केल्ली चाचणी पॉझिटिव्ह आयल्या. केरळातल्या 2 प्रयोगशाळांनी केल्ली चाचणी पॉझिटिव्ह आयल्या. सध्या कोझिकोडातल्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलात भुरग्याचेर उपचार सुरू आसा. परिस्थिती हाताळपाक राज्य पुरायपणान तयार आसा आणि निपाह प्रोटोकॉल प्रमाण पावलां उभारल्यात असे मंत्र्यांनी सांगले. मल्लप्पुरम जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू केला. एनआयव्ही पुण्यासावन धाडिल्ली उपचारा खातीर जाय आशिल्ली मोनोक्लोनल एंटीबॉडी आज कोझिकोडात पावपाची शक्यताय आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात. केंद्रीय तपास ब्युरो सीबीआय नीट यूजी पेपर लीक प्रकरणात आणिक 3 जणांक अटक केल्या. तातूंतले 2 जण राजस्थानातल्या भरतपूर वैजकीय महाविद्यालयातले विद्यार्थी आसा. 5 मे दिसा जाल्ले परिक्षेच्या दिसा झारखंडातल्या हजारीबागात त्यांची उपस्थितीची पुष्टी झाल्या. जाल्या अटक केल्लो 3रो मनीस ऑलराऊंडर असून तो किंग पिनाक सगळ्या तरेची मदत दितालो. पीएम स्वनिधी येवजणे खाला सरकारान रस्त्यावेल्या विक्रेत्यांक सुमार 8,600 कोटी रुपया मोलाचे रीण वितरीत केला अशें भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी सांगलां. नड्डा काल नवी दिल्लीन भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या रस्त्यावेल्या विक्रेत्या खातीरच्या प्रशिक्षण आनी जागृताय कार्यावळींत उलयताले. ह्या वेळार तांणी अन्न सुरक्षेचे पोर्टल आनी रस्त्यावेल्या विक्रेत्या खातीर मार्गदर्शक तत्वां जाहीर केली. ह्या वेळार नड्डा हांणी रस्त्यावेल्या विक्रेत्या खातीर 100 रुपया नोंदणी शुल्क माफ करपाचे निर्देश प्राधिकरणाक दिले. ह्या कार्यावळींत भलायकी आनी कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी सांगले सरकार देशभरान अन्न सुरक्षा वाडोवपाक कटिबद्ध आसा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसान कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशान घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. विदर्भा, छत्तीसगड, कर्नाटकांतले दर्यादेगेवेले वाठार, उत्तराखंड, अस्तंत उत्तर प्रदेश, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, आंध्र प्रदेशांतले दर्यादेगेवेले वाठार, यानम आनी तेलंगणात आज उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच आज राष्ट्रीय राजधानी वाठारान हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. बुधवार मेरेन राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडान उटंगराचो पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. काल सांजवेळार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी पुणे रेल्वे स्टेशनाची पळोवणी करून स्टेशनाचेर उपलब्ध आशिल्ल्या सुविधांचो आढावो घेतलो. ह्या वेळार मिडियाकडे उलयतना वैष्णव हांणी सांगले की पुणे स्टेशन हे एक महत्वाचे स्टेशन आनी ह्या पळोवणे वेळार ह्या स्टेशनाची सुविधा आनी क्षमता कशी वाडोवची हाचेर चर्चा जाली. पुणे स्टेशनाचे दायज टिकोवन दवरतले तेच बरोबर टप्प्याटप्प्यान सुविधा आनी क्षमता वाडयतले अशें तांणी स्पश्ट केले. पुणे बरोबरच उरुळी स्टेशन विकसीत करतले अशी माहिती दितना वैष्णव हांणी सांगले उरुळी स्टेशन वट टर्मिनल म्हणून विकसीत करपाचो निर्णय घेतला. बायलांच्या आशिया कप T20 क्रिकेट खेळांत आज श्रीलंकेच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमार अ गटांतल्या महत्वाच्या मॅचीन भारत संयुक्त अरब अमिराती आड खेळटलो. हे मॅचीन जैत मेळयल्यार भारताक उपांत्य फेरयेन सुवात मेळटली आनी ताका लागून भारत किताब राखपाच्या एक पाव लागी पावतलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपरां 2 सुरू जातली. एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेड आनी गुरुग्राम आनी फरीदाबाद महानगरपालिका हांचे मदीं काल हरियाणात समजिकायेची कबलात जाली. ह्या कबलाती प्रमाण फरीदाबाद आनी गुरुग्रामान कोयरांतल्यान हरीत कोळसो तयार करपा खातीर प्लांट स्थापन करतले. केंद्रीय उर्जा मंत्री मनोहर लाल, मुखेलमंत्री नायब सिंग सायनी आनी शारी स्थानिक स्वराज्य राज्यमंत्री सुभाष सुदा हांचे हजेरींत ह्या एमओयूचे स्वाक्षरी जाल्या अशें आमच्या प्रतिनिधीन कळीत केला. ह्या वेळार मुखेलमंत्री नायब सिंग सायनी हांणी सांगले करारा प्रमाण नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेड आत्मनिर्भर भारत अभियानाखाला हो प्लांट स्थापन करतली. हे हरीत कोळशाचे प्लांट गुरुग्रामातल्या बांधवारी आनी फरीदाबादांतल्या मोतुका हांगा स्थापन करतले अशें तांणी सांगले. दरेक प्लांटाक सुमार 500 कोटी रुपया खर्च येतलो. ह्या प्लांटांनी गुरुग्राम आनी फरीदाबादांतल्या दर दिसा एकठांय जावपी 1,500 टन कोयर कोळशांत रुपांतरीत करतले. मुखेलमंत्र्यांनी म्हळें हाका लागून कोयराच्या प्रश्नाचेर कायमस्वरुपी उपाय तर मेळटलोच पूण तेच बरोबर उर्जा उत्पादनही वाडटले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन संसारीक दायज समितीच्या 46व्या अधिवेशनाचे उक्तावण करतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी आज सरकारान सर्वपक्षीय बसका आपयल्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओन अंदू मे म्हयन्यात 19.50 लाख निव्वळ सदस्य जोडल्यात. केरळान मल्लप्पुरम जिल्ह्यातल्या 14 वर्सां पिरायेच्या भुरग्याक निपाह व्हायरसाची पुष्टी झाल्या. बायलांच्या आशिया कप T20 क्रिकेट सर्तीन आज श्रीलंकेन अ गटांतल्या महत्वाच्या मॅचीन भारत UAE आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.